गणना अध्याय 19. परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने इस्रायल लोकास जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जूट ठेवलेले नाही अशी एक लाल कालवड घ्या. ती याजक एलाजाराला द्यावी. त्याने तिला छावणी बाहेर न्यावे आणि तिथे कोणा एकाने तिला त्याच्या समोर मारावे. नंतर एलाजार हा याजक थोडे रक्त आपल्या बोटावर घेईल आणि काही रक्त दर्शन मंडपाकडे शिंपडेल. त्याने असे 7 वेळा केले पाहिजे. नंतर संपूर्ण कालवड त्याच्या समोर जाळून कातडी, मांस, रक्त आणि आतडे सर्व काही जाळले पाहिजे. नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी कालवड जळत असलेल्या जाळ्यात फेकाव्या. याजकाने स्वतःला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. ज्या मनुष्याने कालवडीला जाळले असेल त्याने स्वतःला धुवावे, स्वतःचे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल. नंतर जो मनुष्य शुद्ध असेल तो कालवडीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवावी आणि ती इस्रायल वंशाच्या मंडळीकरता अशुद्धी दूर करण्याच्या पाण्यासाठी ती राखून ठेवावी. ती पापार्पण अशी आहे. ज्या मनुष्याने कालवडीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील. हा नियम इस्रायलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्याबरोबर जे परदेशी लोक राहत आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे. जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो 7 दिवस अशुद्ध राहील. त्याने स्वतःला 3र्या दिवशी ती राख घेऊन आपणास शुद्ध करावे व नंतर 7व्या दिवशी तो शुद्ध होईल. पण जर तो 3र्या दिवशी आपणास शुद्ध करणार नाही तर तो 7व्या दिवशी तो शुद्ध होणार नाही. जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर मनुष्य अशुद्ध असताना परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या मनुष्यास इस्रायल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध मनुष्यावर खास पाणी शिंपडले नाही तर तो अशुद्ध राहील. जे लोक त्याच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा मनुष्य त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगळ्या वस्तू अशुद्ध होतील. ते 7 दिवस अशुद्ध राहतील आणि ज्यावर झाकण बांधले नाही असे प्रत्येक उघडे भांडे अशुद्ध होईल. खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो 7 दिवस अशुद्ध राहील. जर ते प्रेत बाहेर उघड्यावर असेल किंवा तो मनुष्य युद्धात मारला गेला असेल तरच हे लागू आहे. आणि जर एखाद्याने मरण पावलेल्या मनुष्याच्या अस्थींना हात लावला तर तो मनुष्य 7 दिवस अशुद्ध होईल. त्या अशुद्ध मनुष्यास पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या कालवडीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका. शुद्ध मनुष्याने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या मनुष्यावर शिंपडावे. जो प्रेताला हात लावील त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा. नंतर शुद्ध मनुष्याने हे पाणी तिसऱ्या व सातव्या दिवशी अशुद्ध मनुष्याच्या अंगावर शिंपडावे. तो मनुष्य सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल. एखादा मनुष्य अशुद्ध झाल्यानंतर पुन्हा शुद्ध झाला नाही तर त्यास इस्रायल लोकांपासून वेगळे ठेवावे, कारण त्याने परमेश्वराचे पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील. तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या मनुष्यावर पाणी शिंपडले त्या मनुष्याने स्वतःचे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कोणत्याही मनुष्याने त्या खास पाण्याला स्पर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. जर त्या अशुद्ध मनुष्याने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो मनुष्य सुद्धा अशुद्ध होईल. तो मनुष्य संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.